मी मिसेस नीलम नंदकुमार वडके, वय वर्ष 64. पूर्वी नोकरीत होते, त्यामुळे बसून बसून मला हा आजार सुरू झाला. मला चालताही येत नव्हतं, आणखीन कमरेसारखं दुखायचं, गुडघे दुखायचे. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की डॉक्टर गोऱ्यांकडे जा. त्याआधी मी 4-5 डॉक्टरांकडे गेले होते. बॉम्बेला लीलावती हॉस्पिटलमध्ये पण गेले होते. सगळ्यांनीच ऑपरेशनचा मला पर्याय सांगितला. पण नंतर इथे डॉक्टरांकडे आल्यावर त्यांनी मला त्यांची यूट्यूबवर सगळे व्हिडिओ बघायला सांगितले. त्यानंतर मला असं वाटलं की हे ऑपरेशन खूपच सोपं आणखीन चांगलं आहे, मग आपण ह्याच्यासाठी ट्राय करावं, म्हणजे ऑपरेशन करून घ्यावं ह्याच डॉक्टरांकडनं. म्हणून मग मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. माझ्याकडे आधीचे सगळेच रिपोर्ट होते, त्यामुळे त्यांनी एकही रिपोर्ट मला करायला लावला नाही. पुन्हा पटकन ऑपरेशन करून मी ह्या 6 महिन्यात व्यवस्थित झाले. आता मी 2-3 किलोमीटर रोज आरामात चालू शकते. आणि बाकी सगळी ट्रीटमेंट डॉक्टरांची एकदम छान होती. आणखीन 100% पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे त्यातून. त्यामुळे आता मी एकदम फिरायला वगैरे अशी फ्री झालेली आहे. डॉक्टर गोऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद आहे. आणखीन मला डॉक्टर गोऱ्यांबद्दल आमच्याच कॉलनीतल्या एका गृहस्थांनी सांगितलं होतं, म्हणून मी इथे आले. आणि त्यांचा अनुभव असा होता की त्यांनी ओपन सर्जरी केली होती, ते आता 2 वर्ष जवळजवळ होत आली तरी अजून त्यांची तेवढी रिकव्हरी नाही जेवढी माझी रिकव्हरी 100% झालेली आहे. एवढंच सांगा असं वाटतं की एंडोस्कोपीमुळे ह्याचा खूप फायदा होतो. शरीराला इजा झाली नाही, आणखीन दुखणं पण त्या मनाने मग कमी सोसायला लागलं.